धनियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग धनियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग आळंदीच्या पुण्यभूमीत संत पाहिला ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग आळंदीच्या पुण्यभूमीत संत पाहिला ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग ज्ञानदेवाने रचिला पाया तुकोबा कळस झाले भागवत धर्माचे अनमोल रत्न पदरी अमुच्या आले ज्ञानदेवाने रचिला पाया तुकोबा कळस झाले भागवत धर्माचे अनमोल रत्न पदरी अमुच्या आले मानवतेचा उद्धार करण्या देह वागिला ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग आळंदीच्या पुण्यभूमीत संत पाहिला ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग दान दिले आम्हाला अमृत संजीवनी पतितांचा झाला उधार मिळून मोक्ष जीवनी पसाय दान दिले आम्हाला अमृत संजीवनी पतितांचा झाला उधार मोक्ष मिळे जीवनी झेंडा कीर्तीचा निळ्या आभाळी फडकत राहिला ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग आळंदीच्या पुण्यभूमीत संत पाहिला ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग देवाची ज्ञानेश्वरी मराठीच हे लेण सकल जनांना दिल माऊलीन मुक्तीच हे देण ज्ञान देवाची ज्ञानेश्वरी मराठीच हे लेण सकल जनांना दिल माऊलीन मुक्तीच हे देण शब्द रत्नांचा खळखळ सागर इथे वाहिला ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग आळंदीच्या पुण्यभूमीत संत पाहिला ग ज्ञानियाचा राजा ग ज्ञानदेव माझा ग कर्विता ज्ञानदेव होता गुरु ते निवृत्तीनाथ सुखा दुखात आणि संकटी असे मायेचा हात। अरे करता करविता ज्ञान देव होता गुरु ते निवृत्तीनाथ, सुखा दुखात आणि संकटी असे मायेचा हात। एक तारी घेऊन सुनील न त्या अभंग गायला, ज्ञानियाचा राजा ग ज्ञान देव माझा ग, ज्ञानियाचा राजा ग ज्ञान देव माझा ग। आळंदीच्या पुण्यभूमीत संत पाहिला ग, ज्ञानियाचा राजा ग ज्ञान देव माझा ग। आळंदीच्या पुण्यभूमीत संत पाहिला ग, ज्ञानियाचा राजा ग ज्ञान देव माझा 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 ग।